श्री शिवलीलामृत अध्याय सातवा। श्री गणेशाय नमः। जय जय किशोर चंद्र शेखरा उर्वी धरेन्द्र नंदिनी वरा भुजग भुजग भूषणा सप्तकर नेत्रा लीला विचित्र तुझिया भानुकोटी तेज अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा रमाधव प्रिया भूताधिपते अनंता अमूर्त मूर्ता विश्वपते परमानंदा पंचवक्त्रा परात्परा पंचदश नेत्रा परम पावना पयफने पयफेन गात्रा परम मंगला परब्रह्मा मंदस्मित वदन दयाला षष्टाध्यायी अति निर्मला सीमंदिनी आख्यान लीला स्नेहाला तू वदलासी श्रीधर मुख निमित्त गरुण तू जी वदलासी आपुले गुण व्यास रूपे सुतास स्थापून रसिक पुराण सांगविसी ऐसे ऐकता दयाळ वदता झाला श्री गोपाळ विदर्भ नगरी एक सुशील वेद मित्र नामे द्विज होता तो वेद शास्त्र संपन्न त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण वेद मित्रास पुत्र सगुण सुमेधा नामे जाहला सारस्वत सुत सोमवंत उभयतांचे मित्रत्व अत्यंत दश ग्रंथि ज्ञान बहुत मुखोदगद पुराणे संहिता पद क्रम अरण ब्राह्मण छंद निघंटु शिक्षा जाण ज्योतिष कल्प व्याकरण निरुक्त पूर्ण दश ग्रंथी ऐसा विद्याभ्यास करिता षोडश वर्ष झाली तत्वता दोघांचे पिते म्हणे आता म्हणती आता भेटा नृपनाथा वैदर्भासी विद्या दावुनी अद्भूत मेळवा विद्रव्य बहुत मग वधु पाहुनी यथार्थ लग्न करू तुमचे ह्यावरी ते ऋषी पुत्र विदर्भरायासी भेटले सत्वर विद्याधनाज भांडार उघडो निदाविती नृपश्रेष्ठा विद्या पाहता तोषला राव परिविनोद मांडिला अभिनव म्हणे मी एक संगेन भाव धरा तुम्ही दोघेही नैषदपुरींचा नृपनाथ त्याची पत्नी सीमंतीनी विख्यात मृत्युंजय मृडानी प्रित्यर्थ दाम्पत्य पूजा करी बहु तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिणी होऊन जावे ये क्षणी दिव्य अलंकार बहुत धनी पूजील तुम्हा कारणे तेथो नियावे परतोन मग मी हि ते यथेष्ट धन माता पिता गुरु नृप वचन कदा अमान्य करू नये तव बोलती दोघे किशोर हे अनुचित कर्म निंद्य फार पुरुषास स्त्री वेश देखता साचार सचैल स्नान करावे पुरुषासी नारी वेश देखता पाहणार जाती अध पाता वेश घेणार ही तत्वता जन्म जन्मी स्त्रिय होय हे ही परत्री कर्म अनुचित तैसेची शास्त्र बोलत त्याही वरी आम्ही विद्यावंत धन अमित मेळवू आमुची विद्या लक्ष्मी सतेज तोषबो अवनीचे भुभुज आमुचे नमुनी चरणांबुज धन देती प्रार्थुनिया पंडितांची विद्यमाय सद्गुणी विद्या अकाळी फळदायिणी विद्या कामधेनु सांडोनी निंद्य कर्म न करू कदा माता पित्याहुनी विद्या आगळी संकटी प्रवासी प्रतिपाळी पृथ्वीचे प्रभु सकळी देखोनी या जोडती कर विद्याहीन तो पाषाण देख जिताची मृत तो शतमूर्ख त्याचे न पहावे मूख जननी व्यर्थ श्रमविली राव म्हणे दोगा लागून माझे मान्य करावे एवढे वचन परम संकट पडले म्हणून अवश्य म्हणती ते धवा राये वस्त्रे अलंकार आणून एकाशी स्त्री वेश देऊन सोमवारी यामिनी माझी जाण पूजा समयी पाठविले जे सकळ प्रमदांची ईश्वरी जिची प्रतिमा नाही कुंभिनी वरी जीस देखोनी नृत्य करी पंचशर प्रीतीने उमा उर्वशी चातुर्य खाणी परी लज्जा पावती जिस देखोनी रेणुका जानकी श्री कृष्ण भगिनी उपमा शोभे जियेसी तीने हे दाम्पत्य देखोनी कृत्रिम पाहुनी हासे मनी परिभावार्थ धरुनी चातुर्य खाणी हर भवानी मनो निपूजित अलंकार वस्त्रे यथिष्ट धन षड्रस अन्ये देत भोजन शिव गौरी मनोनी मनोनी नमस्कार करुन बोलवी जाता ग्राम पंथ लक्षूनी पुढे भ्रतार मागे कामिणी नाना विकार चेष्टा भाषणी बहुत बोले तयासी मने आहे एकांत वन वृक्ष लागले निबिड सगन मी कामा नळे करून गेले आहाळून प्राणवती तू हर्षोणी सुरत मेघ शीतळ करी ममांग मी नितंबिनी झाले अभंग जबळी पाहे येऊनिया तो म्हणे का चेष्टा करी का चेष्टा करीसी विशेष फेडी वस्त्र होय पुरुष विनोद करीसी आसपास हासती लोकमार्गीचे तब ते कामे होवुनी मूर्छित मेदिनी वरी अंग टाकीत म्हणे प्राणनाथ धाव त्वरित करी शांत काम ज्वराते तब तो परतो नि आला सवेग म्हणे हे नसते काय मांडिले सोंग तुम्ही आम्ही गुरुबंधु निसंग ब्रह्मचारी विद्यार्थी येरी म्हणे बोलसी काये माझे अवयव चांस पोनी पाहे गेले पुरुषत्व लबलाहे भोगी येथे मज आता हाती धरूनी तयासी आड मार्गे नेले एकांतासी वृक्ष गेले गगनासी पल्लव भूमीसी पसरले साल तमाल देव दार आम्र कदंबादी तरुवर त्या वनी नेवुनी सत्वर म्हणे शंकसांडी सर्वही मी स्त्री तू व्रतार निर्धार नाही येथे दुसरा विचार येरु म्हणे हे न घडे साचार तुम्ही आम्ही गुरुबंधु शास्त्र पढलासी सकळ त्याचे काय हेची फळ परत्र साधन सुकृत निर्मळ विचार करुणी पाहे पा आधीच स्त्री वरी तारुण्य परम निरलज्ज एकांत वण मिठी घाली गळा धावून देत चुंबन बळेची घेऊनिया त्याचा हात म्हणे पाहे हे पयोधर कमंडू कमंडलुवत तव तो झिडकारुणी मागे सारित नसता अनर्थ करू नको धन्य धन्य ते पुरुष जनी परयोषिता एकांत वनी सभाग्य सदन तरुणी प्रार्थिता मन चळेना वृत्ती सनभ्ये विकार तरी तो नर केवळ शंकर त्या पाशी तीर्थे समग्र येवुणी राहती सेवेसी जनरहित घोर वनी द्रव्यघट देखिला नयनी देखता जायो संडोनी तरी तो शंकर निर्धारे सत्यवचनी सत्यकर्मी रत निगमागम विद्या मुखोद्गत इतुके असो निगर्व रहित तरी तो शंकर निर्धारे आपणा देखता वरम काढुनी निंदक विंधिती वाग्बाणी परी खेद रहित आनंदमानी तरी तो शंकर निर्धारे दुसर्याचे कूट दोष गुण देखे ऐके जरी अनुदीन परी ते मुखासनाणी गेलिया प्राण तरी तो शंकर निर्धारे न दिसे स्त्री पुरुष भान गुरुरूप पाहे चराचर संपूर्ण न सांगे आपुले सुकृत तपदान तरी तो शंकर निर्धारे पैल मूर्ख हा पंडित निवडुने निसमान पाहत कीर्ती वाढवा बिना वडे मनात तरी तो शंकर निर्धारे अभ्यासिलीन मिरविलोकात शिष्य करावे हा नाहीच हेत कोणाचा संग नाबडे आबडे एकांत तरी तो शंकर निर्धारे विरोणी गेल्या चित्तवृत्ती समाधी अखंड गेली भ्रांती अर्थबुडालियाची नाही खंती तरी तो शंकर निर्धारे श्रीधर म्हणे ऐसे पुरुष ते ब्रह्मानंद परमहंस त्यांच्या पायींच्या पादुका निशेष ते होऊनी रहावे सर्वदा वेद मित्र पुत्र साधू परम धैर्य शस्त्रे निवटो निकाम म्हणे ग्रामास चला जावू उत्तम विचार करू ह्या गोष्टीचा ऐसे बोलुनी सारस्वत पुत्र स्त्री रूपे सदना आणिला सत्वर श्रुत केला समाचार गतकथार्थ वर्तलाजो सारस्वते मांडिला अनर्थ राया जवळी आला वक्षस्थळ बडवीत म्हणे दुर्जनात वा केला घात हत्या करीन तुझवरी वेद शास्त्र संपन्न तेव येवढाज बुद्रमज लागून अरे तुवा निर्वंच केला पूर्ण काळे वदन झाले तुझे विदर्भ अधोगत मुख पाहात म्हणे कृद्रिमकी विझाले सत्य शिव माया परम अद्भूत अघटित कर्तृत्वतीचे राये मिळवूनी सर्व ब्राह्मण म्हणे सतेज करा अनुष्ठान द्यावे यासी पुरुषत्व आनून तरीच धन्य होईन मी विप्रमणती हे ईश्वरी कळा आमुचेनी न पालटे भूपाळा तेव्हा विदर्भ राव तये वेळा आराधिता झाला देवी ते हवन मांडिले दुर्धर राव सप्त दिन निराहार देवी प्रसन्न झाली म्हणे मागवर मग बोले विदर्भतो म्हणे हा सोमवंत स्त्री वेश ह्यासी पुनः करी पुरुष देवी म्हणे ही गोष्ट निशेष न घडे सहसा कालत्री निस्सीम पती व्रता सीमंतिनी परमभक्त सद्गुण खानी तिचे कर्तृत्व माझेनी न मोडवे सहसासी ह्या सारस्वतासी दिव्य नंदन होईल सत्य वेद परायण ईस सुमेधावर जाण लग्न करुणि देईजे देवीच्या आज्ञे करुण त्यासीच धिजले लग्न करुण अंबिकेचे वचने जान पुत्र जाहला सारस्वता धन्य सिमंतिनीची शिव भक्ती उपमानाही त्रिजगती जिचे कर्तृत्व हैमवती मोडू न शके सर्वथा सूत म्हणे ऐका सावधान अवंती नगरी एक ब्राह्मण अत्यंत विषयी नाम मदन शृंगार सुगंध माल्य प्रिय पिंगला नामे वेश्या विख्यात तीसी झाला सदारत सांडुनी ब्रह्मकर्म समस्त माता पिता त्यागिली धर्म पत्नी टाकुनी दुराचारी तिच्याच घरी वास करी मध्यमासरत अहो रात्री काम करद मी लोळत करावया जगदुद्दार आपनची अवतरला शंकर ऋषभ नामे योगीश्वर हो बोनी विचरत महीवरी आपुले जे जे निर्वाण भक्त त्यांची दुःखे संकटे निवारीत पिंगलेच्या सदना अकस्मात पूर्वपुण्यास्तव पातला तो शिवयोगींद्र दृष्टी देखोन दोगे हि धावती धरिती चरण षोडशोपचारे करुण सप्रेम पुहोन पूजिति शुष्क सुपक्व स्निग्ध विदग्ध चतुर्विध अन्ये उत्तम स्वाद भोजन देवुनी बहुविद अलंकार वस्त्रे धिदली करुणिया दिव्य शेज निज विलातो शिव योगिराज तळहाते मर्दिती दोघे चरणांबूज सुपर्णाग्रज उदय होयतो एक दिशी एक निशी क्रमुनी जाण शिवयोगी पावला अंतरधान दोगे म्हणती उमा रमण देवुनी दर्शन गेलाम्हा मग पिंगला आने मदन कालांतरी पावली मरण परिगाठी सहोते पुण्य पूर्व पुण्य शिवयोगी पूजनाचे दाशारह देशिंजा नृपती वज्रबाहुनामे विशेष कीर्ती त्याची पट्टराणी नामे सुमती देवी दमयंती नळाची तो मदन नामे ब्राह्मण तिच्या गर्भिराहिला जावून सिमंतिनीच्या पोटी कन्या रत्न पिंगला वेश्य जन्मली कीर्तिमालिनी तिचे नाव पुढे कथा ऐका अभिनव इकडे सुमतीचे पोटी भूदेव असता विचित्र वर्तले तिच्या सवती होत्या अपार हि पट्टराणीस होईल पुत्र त्याही तीस विष दुर्धर गर्भिणी असता घातले तीस तत्काळ भावा मृत्यू परिरोग लागला झाली प्रसुत विषांगावरी फुटले बहुत बाळकासहित जननीच्या क्षते पडली झाले व्रण रक्त पूगळे रात्रंदीन राये बहुत वैद्य आनून औषधे देता बरे नोहे रात्रंदिवस रडे बाळ सुमती राणी शोकी विव्वळ मृत्यू ही नोहे व्यथा सबळ बरी नव्येच सर्वथा लेकरू सदा करी रुदन रायासी निद्रा न लागे रात्रंदीन कंटाळला मग रथावरी घालून घोर काननी सोडिली जेथे मनुष्याचे नाही दर्शन वसती व्याघ्र सर्व दारुण सुमती बाळ कडे घेऊन सव्य अपसव्य हिंडतसे कंटक पाषाण रुदती चरणी मूर्छा येऊनी पडे धरणी आक्रंदे रडे परी न मिळे पाणी व्रणे करुणी अंग तिडके म्हणे जगदात्मा कैलास पोती जगद्वंद्वा ब्रह्मानंद मूर्ती भक्त वज्र पंजरा तुझी कीर्ती सदा गाति निगमागम जय जय त्रिदोष शमना त्रिनेत्रा जगदंकुर गंदा पंचवक्त्रा अज अजीता पयक्फेन गात्रा जन्म यात्रा सुखवीका अनादि सिद्धा अपरिमिता माया चक्र चालका सदुगुण भरिता विश्वव्यापक गुणातीता धाव आता जगद्गुरो ऐसा धावा करिता सुमती तव वनी सिंह व्याघ्र गरजती परम भय भीत हो मुनि चित्ती बाळा सहित क्षिति पडे श्रावणारी तनये नेवुन वनी सांडिले उर्वी वनी सांडिले उर्वी गर्व रत्न की वीरसेन स्नुषा घोर कानन पती वियोग से विजयसे सुमतीची करुणा ऐकून पशुपक्षी करिता ती रुदन धरणी पडता मूर्छा येऊन वृक्ष पक्षी छाया करिता ती चंचू भरुणिया जळ बाळका बाळावरी शिंपिती वेळो वेळ एकी मधुर रस आनोनी स्नेहाळ मुखी घालुनी दोषविती वनगायी स्वपुच्छे करुणी वारा घालिती रक्षिती रजनी असो यावरी ते राजपत्नी हिंडता अपूर्व वरतले तो वृषभ भार वनिक घेऊनी पंथे जाता देखे नयनी त्याचिया संगे करुणी वैश्यनगरा पातली तेथील अधिपती वैश्य साचार त्याचे नाव वदमाकर परम सभाग्य उदार रक्षक नाना वस्तूंचा तेने सुमती सवर्तमान पुसिले तू कोठिल कोण तिने जे वर्तले मुळी हून श्रुत गेले तयाते ते ऐकूनी पद्माकर त्याचे अश्रुधारा स्रवती नेत्र श्वासोच्छ्वास टाकुनी घोर म्हणे गती थोर कर्माची वज्रबाहुची पट्टराणी पतीव्रता अवनीची स्वामिनी अनाथा परी हिंडे वनी दीन वदन आलियेते मग पद्मागर म्हणे सुमती तुमाझी धर्म कन्या निश्चिती शेजारी घर देवुनी अहोरात्री परामर्श करितीचा बहुत वैद्य आनून देत झाला रसायण केले बहुत प्रयत्न परी व्याधी न राहेची सुमती म्हणे ताता श्री शंकर वैद्य न होता कवनासही हे व्यथा बरी न होय कल्पांती असो पुढे व्यथा होता कठिन गेला राजपुत्राचा प्राण सुमती शोक करी दीन वदन म्हणे रत्न गेले माझे पद्मागर शांतवी बहुता रीती नगर जन मिळाले सभोवती तो निशांती उगबला गबस्ती देवी शिवयोगी आला तेथे जैसे दुर्बळाचे सदन शोधित चिंतामणीये अकस्मात की शुधे क्षुधेने प्राण जात तो क्षीराब्धी पुढे धावन्निला पद्मागरे धरिले जरण पूजिला दिव्यासनी बैसवून त्यावरी सुमती प्रती दिव्य निरूपण शिवयोगी सांगता झाला म्हणे वत्से सुमती ऐक का हो रडसी करिसी शोक तुसे पूर्वजन्मीचे पती पुत्र जनक कोठे आहेत सांगपा आलीस 84 लक्ष योनी फिरत तेथीचे स्वजन सोयरे याप्त आले कोठो न गेले कोठे त्वरित सांग मजपाशी वृत्तांत तू नाना योनी फिरसी पुढे हि कीती फेरे घेसी कोणाचे पुत्र तुका रडसी पाहे मानसी विचारुणी शरीर धरावे ज्या ज्या वरणी त्या त्या कुलाभिमाने नाचती प्राणी पर्यापन उत्पन्न कोठून ते विचारुणी न पहाती त्वा पुत्र आणिला कोठून कोण्या स्थळा गेला मृत्यू पावोन तू आणि हे अवघे जन जातील कोठे कवन्या देहा आत्मा शिव शाश्वत शरीर क्षणभंगुर नाशवंत तरी तू शोक करीसी व्यरथ विचारुणी मनी पाहे पा आत्मा अविनाशी शाश्वत तो नभे कोणाचा बंधु सूत शरीरा कारणे शोक करीसी व्यर्थ तरी पडले प्रेत तुज बुडे जळी उठती तरंग अपार समेची फुटती क्षणभंगूर मृग जळाची मिथ्या समग्र तरी बुडबुडे सत्य कैसेनी चित्रीचा वृक्ष वृक्षछाये बैसला कोण चित्राग्नीने कोणाची जाळिले सदन तेथे गंगा लिहिली सहित मीण कोण वाहोनी गेला तेथे वंध्यासुते द्रव्य आणून भीष्मकन्या मारुतीस देवून गंधर्वनगरी च वराळी आणून लग्न कोण लाविले वार्याचा मंडप शिवून सिकता दोरे बांधिला वळून शुक्तिका शुक्तिका रजताचे पात्र करुण ख पुष्पे कोणी भरियेले कांसवीचे घालुनी घृत मृगजळीचे मीन पाजळती पोत ते चरणी नुपुरे बांधुनी नाचत जन्मांध पाहत बैसले अही करणीची कुंडले हिरोनी चित्रीचे चोर आलघे बोनी हा प्रपंड लटिका मुळीहुनी तो साच कैसा जाणावा मुळीच लटिके अशाश्वत त्याचा शोक करणे व्यर्थ क्लेशतरूचे उद्यान समस्त शरीर हे उद्भवले सकल रोगांचे भांडार कृमी कीटकांचे माहेर की पापाचा समुद्र की अंबर भ्रांतीचे मूत्रश्लेष्म मांस रक्त अस्थींची मोळी चरमवेष्टीत मातेचा विटाळ पितृरेत अपवित्र सत्य मुळीच हे ऐसे हे शरीर अपवित्र ते पशु मूत्रे झाले पवित्र क्षुरे मूर्धज क्षेदिले समग्र इतुके निपावन के विहोय शरण न जाता देशिका प्रति तरी कैसे नि प्राणी तरती कल्पकोटी फेरे घेती मुक्त होती कधी हे सुमती तू सांगे त्व सत्वर तुझे जन्मो जन्मीचे कोठे आहेत भ्रतार अवगा हा मायापूर सावध सत्वर होई का जयाचे हे सकळ लेने मागता देता लाज रवाणे तनु घर बांधिले त्रिगुणे पाच मासे आनोनिया ह्याचा भरवसा नाही जाण केधवा लागेल नकळे अग्न कि हे झाले वस्त्र जीर्ण ऋणानुबंध तप तगे मिथ्या जैसे मृग जळ की स्वप्नीचे राज्य ढिसाळ अहा प्राणी पापी सकळ धनधान्य पुत्र इच्छिती गंगे माझी काष्टे मिळती एकवट होती मागुती विघडती तैसी स्त्री पुरुषे बोली जेती खेळ मुळीच असत्य वृक्षावरी पक्षी येती किती एक बैसती किती एक जाती आणि क्या तरुवरी बैसती अपत्ये तैसी जाणपा पथिक वृक्षातळी बैसत उष्ण सरलिया उठून जात सोयरे बंधू आप्त तैसेच जाण निर्धारे मायामय प्रपंच वृक्षी जीव शिव बैसले दोन पक्षी शिव सावधान सर्व साक्षी जीव भक्षी विषय फळे ती भक्षिताच भुलोनी गेला आपण आपणासी विसरला ऐसा अपरिमित जीव भ्रमला जन्म मरण भोगितसे त्या माजी एकदा पुण्यवंत सद्गुरुसी शरण रिघत मग तो शिव होवनी भजत शिवालागी अत्यादरे ऐसे ऐकता दिव्य निरूपण पदमाकर सुमती उठोन अष्टभावे दाटोन वंदिति चरण तयाचे म्हणती एवढे तुझे ज्ञान कायन करीसी इच्छे करुण तू साक्षात उमा रमण भक्त रक्षणा धावलासी मग मृत्युंजय मंत्र राजयोगी सुमती सांगे शिव योगी मंत्रूनी भस्मलाविता अंगी व्यथारहित जाहली ते रंभा उर्वशी हूनी वहिले दिव्य शरीरतीचे झाले मृत्युंजय मंत्रे भस्म चर्चिले बाळ उठले तत्काळ व्रण व्यथा जामुनी सकळ बत्तीस लक्षणी झाला बाळ मग शिव ध्यान उपासना निर्मळ सुमती बाळ उपदेशिले परीस झगडता पूर्ण लोह तत्काळ होय सुवर्ण तैसी दोघे दिव्य रूप जाण होती झाली ते काळी आश्चर्य करी पदमाकर म्हणे धन्य गुरु धन्य मंत्र काळ मृत्यु हय अपार त्यापासु निरक्षी गुरुनाथ। गुरुचरणी रत होती सदा त्यांसी कैसी भव 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 भय आपदा धनधान्यासी नाही मर्यादा भेद खेदा वारिले बाळ चरणांवरी घालोनी सुमती लागे सप्रेम चरणी मने सद्गुरु तुझ वरुणी शरीर सांडणे हे माझे या शरीराच्या पादुका करोन तुझी या दिव्य चरणी लेबवीन तरी मी नभ्ये उत्तीर्ण उपकार तुझे गुरुमूर्ते। मग शिवयोगी बोलत आयुरारोग्य ऐश्वर्यद्भूत तुझी या पुत्रासी होईल प्राप्त राज्य पृथ्वीचे करील त्रिभुवन भरी होईल कीर्ती निजराज्य पावेल बुढती भद्रायुनाम निश्चिती याचे ठेविले मी जाण। थोर थोर होय भद्रायु बाळ तप परिक्रमी येथीच येथीची काळ मृत्युंजय मंत्र जप त्रिकाळ निष्ठा धरुनी करीत जा। हा राजपुत्र निश्चित लोकात प्रगटो नेदी मात हा होईल विद्यावंत चतुष्षष्टी कळा प्रविण ऐसे शिवयोगी बोलो न पावला तेथीची अंतर्धान गुरुपदाबुजा आठवून सुमती सदगद क्षण क्षणा पद्मागरासी सुख अत्यंत सुनय पुत्राहुनी बहुत भद्रायु त्यासी आवडत सदा पुरवित लाड त्याचा पद्मागरे आपुले संपत्ती वेचून दोघांचे केले मेखला बंधन दोघांची भूषणे समान केले संपन्न वेदशास्त्री द्वादश वर्षांचा झाला बाळ धीर गंभीर परम सुशील मातेच्या सेवेसी सदा काळ जवळी तिष्ठत सादर पदरी पूर्व सुकृताचे पर्वत शिवयोगी प्रगटला अकस्मात सुमती भद्रायुधावत पाय झाडित मुक्त केशी नयनो दखे चरण क्षालन केशव केशव सने बुसले पूर्ण जे सुगंध भरित जाण स्नेहतेची लाबिले वारंवार करिती प्रदक्षिणा दाटती अष्टभावे करुण षोडशोपचारे पूजन सोहळा करिती अपार स्तवन करीत से तिभा सुमती तुझिया प्रसादे करुण मी पुत्रवत पुत्रवंती यावरी भद्रायुसी नीति शिवयोगी शिकवीतसे श्रुति स्मृति पुराणोक्त पाहि धर्म नीति वर्तत जाई माता पिता गुरु पाहि निष्ठासोदि सर्वदा गोभू गोभू देव प्रजापालन सर्वाभूती पहावा उमारमण वर्णाश्रम स्वधर्माचरण सहसा सहसाई न सांडावे विचार केल्या वाचुनिया सहसा न करावी यान क्रिया मागे पुढे पाहो निया शब्द बोलावा कुशलत्वे काळ कोण मित्र कीती कोणी द्वेष कोणी द्वेषी शत्रु कीती आय काय खरच कीती पहावे चित्ती विचारुनिया मासे बळ किती काय शक्ती आबुले सेवक कैसे वर्तती यश की अपयश देती पहा विचित्ती विचारुनिया अतिथी देव मित्र स्वामी वेद अग्निहोत्र पशु कृषी धन विद्या सर्वत्र घ्यावा समाचार क्षण क्षणा लेखरू भार्या हरी दास सदन गृहवार्ता रोग विशेष येथे उपेक्षा करिता निशेष हानी क्षणात होत पै ज्या पंथे गेले विद्वज्जन आपण जावे तोचि पंथ लक्षोण माता पिता यती निंदा जाण प्राणांतिही न करावी वैश्वदेव समयी अतिथी आदिया त्यासी न पुसावे याती अन्न वस्त्र सर्वा भूती द्यावे प्रत्यर्थ शिवाजिया परोपकार करावा पूर्ण परपीडा न करावी जाण करावे गो ब्राह्मण रक्षण सत्य सुजान म्हणती तया निंदावाद टाकोन सर्वदा की जय शिव स्मरण तेज म्हणावे मौन शिवसेवन तपथोर परदारा आणि परधन हे न पहावे जेवी वमन करावे शास्त्र श्रवण शिवपूजन यथा विधी स्नान होम जपाध्ययन पंचयज्ञ गोवी गोवी ब्रसेवन श्रवण मनन निधिध्यास पूर्ण अनालस्ये करावी सूरद निद्रा भोजन येथे असावे प्रमाण दान सत्कर्म अभ्यास श्रवण आळस येथे न करावा काम पूर्ण धर्म पत्नीसी निषिद्ध जान परयोषितेसी क्रोधे दंडावेशत्रुसी साधु विप्रांसी नमिजे सदा द्वेषियांसी धरावामद संत भक्तांसी नम्रता अभेद संसार रिपूसी मत्सर प्रसिद्ध असावे निरमत्सर सर्वाभूति दुर्जनासी दंभदाविदे भल्याचि पदरज वंदिजे अहंकारे पृथ्वी चिंकिजे निरहंकार द्विजासी वाचा सावद शिव स्मरणी पाणी सारथक दाने गरुणी पाद पावन देवालय यात्रा गमनी नित्य शिव ध्यानी वैसावे पुराण श्रवणी श्रोत्र सादर त्वचा संद आलिंगनी पवित्र सारथक शिव ध्यानी नेत्र जिह्वेने स्तोत्र वर्णावे शिव निरमाल्य वास घेयिजे घ्राणी ये रीति इंद्रिये लाभावे भजनी दीन अनाथ अज्ञान देखोनी तया परी कृपा कीजे ईश्वरी प्रेम संतांसी मैत्री देवांचे देवांचे द्वेषी त्यांची उपेक्षा करी युक्त निद्रा युक्ताहारी मृगया करी परमनीतीने अतिविद्या अति मैत्री अतिपुण्य अति स्मृती उत्साह धैर्य दान धृती वर्धमान असावी आपुले वित्त आयुष्य गृहच्छिद्र मैथून औषध सुकृत मंत्र दान मान अपमान ही सर्वत्र गुप्त असावी जाणिजे नष्ट पाखंडी षडधूर्त पिशून तस्कर जार पतित चंचल कपटी नास्तिक अनृत ग्राम्य सभेसि नसावे निंदक शिव भक्ती उच्छेदक मद्यपाणी गुरुतल्पक मार्ग पाडक कृतघ्न धर्मलोपक त्यांचे दर्शन न भावे दाराधन आणि पुत्र ह्यांचे आसक्त नसावे अणुमात्र अलिप्तपणे संसार करोनी आसक्त असक्त असावे बंधू सोयरे श्वसुर स्वजन ह्यांची स्नेह असावा साधारण भलता विषय देखोन आसक्ती तेथे न करावी करावे रुद्राक्ष धारण मस्तकी कंठी दंडी करभूषण गेलिया प्राण शिव पूजन सर्वथा ही न सांडावे शिव कवच सर्वांगी लेबू शिकवी शिव योगी भस्मचर्चिता रणरंगी शस्त्रास्त्र बाधा न होय काळ मृत्यु भयापासुन रक्षे मृत्युंजय औपासन आदताई मार्घघ्न ब्रह्मघ्न ह्यासी जीवे मारावे सोमवार व्रत शिव शिवराद्र प्रदोष विधियुक्त आचरावे विशेष शिव हरि कीर्तन निर्दोष सर्व सांडुनी ऐकावे महापर्व कुयोग श्राद्ध दिनी व्यतिपात वैधृती संग्रमणी न प्रवर्तावे मैथूनी ग्रहणी भोजन न करावे सदपात्री देता दान होय ऐश्वर्य वर्धमान अपात्री दाने दारिद्र्य पूर्ण शास्त्र प्रमाण जानिजे वेद शास्त्र पुराण कीर्तन गुरु ब्राह्मण मुखे करावे श्रवण दान दिसल्याचे पाळन करिता पुण्य त्रिगुण होय अपूज्याचे पूजन पूज्य त्याचा अपमान तेथे भय दुर्भिक्ष मरण होते जान विचारे महाडोही उडी घालणे महापुरुषासी विग्रह करणे बलवंतासी स्पर्धा बांधने ही द्वारे अनर्थाची दाने शोभे सदा हस्त कंगण मुद्रिका भार समस्त श्रवणी कुंडले काय व्यर्थ श्रवण सार्थक श्रवणेची ज्याची वाचा रसवंती भार्या रूपवती सती औदार्य गुण संपत्ती सफल जीवित्वतयाचे देयीन अथवा नाही सत्य हे वाचेसी असावे व्रत विद्यापात्र येति अमित सद्यदान त्यातीजे विपत्तिकाळी धैर्य धरी वादी जयवंत वैखरी युद्धमाजी पराक्रम करी याचकांसी पृष्टी न दाविजे ब्राह्मण मित्र पुत्रां समवेत तेच भोजन उत्तम यथार्थ गज तुरंगा सहित पंथ चालने तेच श्रेष्ठ होय जालिंगाचे नाही पूजन तेथे साक्षेपे पूजा करावी जावून अनाथ प्रेत संस्कार जान करणे त्या पुण्यासी पार नाही। ब्रह्मद्वेषायेवढे विशिष मार्ग नाही कदावीश सत्समागम रात्रं दिवस तुच्छ सुदारस त्यापुढे प्रतापिन भावे संतप्त परसौख्ये हर्ष भरित सद्वार्ता ऐकता सुख अत्यंत तोचि भक्त शिवाचा पाषाण नाम रत्न व्यर्थ चार रत्न्याहित आहेत पृथ्वीत अन्न उदक सुभाषित औदार्य रत्न चौथे पै वर्म कोणाचे न बोलावे सदभक्तांचे आशीर्वाद घ्यावे भाग्याभाग्य येत स्वभावे स्वधर्म ध्रुव न ढळावा पूर्व विरोधी विशेष त्याचा न धरावा विश्वास गर्भिणी पाळी गर्भास तेवी प्रजा पाळिका गुरुवाणी सदा शिव ह्यांजिन करावा भेदभाव भाग्य विद्या गर्व सर्व सोडून द्यावा जाणपा नराची शोभा स्वरूप पूर्ण स्वरूपाचे सद्गुण आभरण गुणांचे अलंकार ज्ञान ज्ञानाचे भूषण क्षमा शांती कुलशील विद्याधन राज्य तप रूप यौवन ह्या अष्टमदे करुण मन भूलो न द्यावे ऐसा नाना बरी शिव योगी बोधिता झाला भद्रा युलागी हे नीती ऐकता जगी साकडे न पडे सर्वथा सात्वाध्याय गिरी गैलास ह्यावरी वास्तव करी उमा विलास पारायण प्रदक्षिणा गरिती विशेष निर्दोष यश जोडे तया की हाध्याय हिमाचल भक्ती भवानी कन्या विल्हाळ तीसी वरोणी पयफे न धवल श्वशुर गृही राहिला पुढिले अध्यायी कथा सुरस शिवयोगी दया करिल भद्रायुस ब्रह्मानंद निशी दिवस श्रवण करोद विद्वज्जन भव गज विदारग मृगेंद्र श्रीधर वरद आनंद समुद्र तो शिव ब्रह्मानंद यतींद्र तो जगदगुरु जगदात्मा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड सप्तमाध्याय गोढहा श्रीरस्तु श्री सांब सदा शिवार्पणमस्तु।